नवरा कवडा, सॉरी कविराज असला म्हणजे बायकोची दैना काही विचारायला नको. घरी पाहुणे यायचे आहेत म्हणून नवऱ्याला एखादं काम सांगायला जावं तर त्याला कविता होत असावी. काय म्हणावं या कर्माला, अशा नवऱ्याची मदत काय होणार कप्पाळ. नवरोबा तुमची मदत नको पण तेवढी कविता आवरा, असं म्हणायची पाळी नवरा एके नवरा या चित्रपटाच्या नायिकेवर येते. ते गीतातून ऐकूया.
डालडाच्या तुपामध्ये कोण गतळी,
पुरी हो माझी गोड फुगली.
डालडाच्या तुपामध्ये कोण गतळी,
पुरी हो माझी गोड फुगली.
डालडाच्या तुपामध्ये कोण गतळी,
पुरी हो माझी गोड फुगली. कविराजा लाटायला घ्या भर भरा की काम होईल थोड तरी. माझ्या लाडोबा गोड हलवा जरा की लोक आता येतील घरी.
जाहली बैदा करी तोंडाला सुटलंय पाणी तरी. मस्त जाहली बैदा करी तोंडाला सुटलंय पाणी तरी. मधुराणी चाखायला दे थोडी तरी मग काम करीन बरोबरी. मधुराणी चाखायला दे थोडी तरी मग काम करीन बरोबरी.
माझ्या लाडोबा गोड हलवा जरा की लोक आता येतील घरी.
दिसते घट्ट बरी घशाला फुटले कोरड तरी. बासुंदी दिसते घट्ट बरी घशाला फुटले कोरड तरी. मधुराणी पियायला दे थोडी तरी मग काम करीन खरोखरी. मधुराणी पियायला दे थोडी तरी मग काम करी खरोखरी.
माझ्या कविराजा लाटायला घ्या भर भरा की काम होईल थोड तरी.